श्री गणपतीवर अभिषेक करताना अथर्व शीर्षाप्रमाणेच वेदातील गणपती सूक्त आणि ब्रह्मणस्पती सूक्तही म्हणतात. ती दोन सूक्त आता आम्ही प्रथम सादर करीत आहोत. प्रथम ऐका गणपती सूक्त.
ओम आतुनैनक्षुमन्दन चित्रं ग्रामं संग्रभाय महाहस्ती दक्षिणेन विद्महित्वा त्विकूर्मिन् त्विदेष्टं त्विमघं त्विमात्रममोभि नयित्वा चूरदेवानमर्त चोदिच्छन्तं भीमन्नगां वारयन्ते अभिराधचारुवरत आनो भरदक्षिणेन प्रमृषा इन्द्रमानो वसोर्निर्भाग उपक्रमस्वाभरदृशता दृष्णो जनानाम् अदाशूर्करस्य वेदः इन्द्रय उनुते अस्ति वाजो विप्रेभिः सनित्वः अस्माभिः सुतं सन्हि सद्योजुवस्ते वाजा अस्मभ्यं विश्वश्चन्द्राः वशये च मक्षूजरन्ति.